मी आहे विशू आणि तुम्ही ऐकत आहात ट्रेंडिंग पॉट्स बाय विशू. आजच्या या एपिसोडमध्ये आपण ऐकणार आहोत की कोणता नवीन मराठी सिनेमा आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणार आहे. तर मित्रांनो, प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनी नुकतंच त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एका नवीन कोरे सिनेमाचं एक पोस्टर अनाऊन्स केले आहे. या चित्रपटाचं नाव आहे शंकर पाटील ऑन मॅट्रिक. या सिनेमामध्ये सद्यस्थितीतील 10वीचे विद्यार्थी, त्यांच्या परीक्षा आणि कोरोना या सर्वांवर या सिनेमात भाष्य केले जाणार असे विजू माने यांनी शेअर केलेल्या पोस्टरमधून दिसते. तसेच कॅप्शनमध्ये विजू माने लिहितात, असं शिकून कसं काय भरणार पोट, तर म्हणे हाताची घडी आणि तोंडावर बोट, लवकरच थिएटरात निकाल लागणार. विजू माने यांनी यापूर्वी शरियत, बायोस्कोप, शिकारी तसेच बऱ्याच मराठी तसेच हिंदी चित्रपट मालिकांचे दिग्दर्शन केले आहे आणि म्हणून प्रेक्षकांना आता विजू माने यांच्या शंकर पाटील ऑन मॅट्रिक या सिनेमाची उत्सुकता राहणार आहे. आपण ऐकत होतो ट्रेंडिंग पॉट्स बाय विशू. लवकरच भेटूया नवीन एपिसोडमध्ये.